शो के तीसरे घंटे में एंट्री मार ली है हमने और यहाँ पर बातें चल रही है अपने पहले पेन की, पहले फाउंटेन पेन की।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर शोच्या तिसऱ्या तासात आपण आलेलो आहोत आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे फाउंटेन पेन डे। आणि त्याच निमित्त मी तुम्हाला विचारलं होतं की नेमकं तुम्हाला तुमचा सगळ्यात पहिला फाउंटेन पेन, शाईचा पेन कधी मिळाला होता।
हा मी तेजस बोलतो,
कसा आहेस?
एकदम मजेत। नाही
मग तुझा पहिला पेन तुला कधी मिळाला होता, शाई पेन, फाउंटेन पेन?
ऍक्च्युली मी चौथीला आमच्याकडे स्कॉलरशिप असायची, स्कॉलरशिपची एक्झाम असायची फोर्थ स्टँडर्ड ला।
मग
मी फोर्थ स्टँडर्ड ला स्कॉलरशिपची एक्झाम दिल्यानंतर मला फाउंटेन पेन मिळाला होता। त्या पेन सोबत पण मजा अशी झाली होती की साईज तोडली होती त्या पेनाने पहिल्यांदा वापरल्यानंतर, तर मग पूर्ण वही खराब झाली, बोटाला शाई लागली, फाउंटेन पेन तसाच वाया गेला माझा।
ती पण काहीतरी एक वेगळीच मजा होती ना, शाई भरायची, शाई लागायची,
शाई भरायची ती, आणि ते जास्त होत ते पंपिंग करायचं होतं, मग शाई बरोबर भरली का नाही एकदम चेक करायचं, असा सायंटिस्ट असल्याचा फील यायचा।
एक्झॅक्टली, किती नीप तोडले होते माझ्या पेनच्या तू?
असं बरेच तोडले म्हणजे मला टिकतच नव्हता, शाईचा पेन नंतर बंद करून पुन्हा बॉल पेन घ्यावा लागला होता मला।
हो का? म्हणजे तुला काय तो परवडला नाही शाईचा पेन?
परवडला नाही, परवडला
पण त्याच्याने अक्षर सुंदर यायचं ना।
येस येस, आणि खूप दम्माने एकदम जपून जपून लिहित होतो मी शाईचा पेन।
बऱ्याचशा जणांचं रिझन हेच होतं की अगदी हळूहळू जपून जपून लिहावं लागायचं, म्हणूनच कदाचित खूप जणांचा अक्षर छान येत असेल। पण शाईच्या पेनाची, फाउंटेन पेनाची काहीतरी मजा वेगळीच होती। तुम्हाला तुमचा सगळ्यात पहिला पेन, शाईचा फाउंटेन पेन हा कधी मिळाला होता सांगा बरं। 9607007935 माझा नंबर तुमच्यासाठी हाजिर आहे। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।